महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा।
छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।
शिवनेरी किल्ल्यावर बाळ शिवाजी जन्मले। शिवनेरी किल्ल्यावर बाळ शिवाजी जन्मले। शिवाजी जन्मले जिजाबाईला रत्न गवसले।
अतिशूद्रांच्या मुलींसाठी शाळा काढणारा पहिला भारतीय, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचा जनक, भारतीय स्त्रियांचे हक्क व स्वातंत्र्य यांचा उद्गाता, शेतकरी व कामगार यांची दुःख निदारिद्र्य निवारण्यासाठी चळवळ उभारणारा पहिला पुढारी, जातीभेद संस्थेवर कडाडून हल्ला चढवून मानवी समानतेची घोषणा करणारा पहिला लोकनेता, सामान्य जनतेच्या दुःखाला आणि दैन्याला वाचा फोडणारा पहिला महात्मा आणि सत्यमेव जयते या दिव्य तत्वाने भरून गेलेला खरा सत्यशोधक, अशा या नरोत्तमास आपण महात्मा ज्योतिराव फुले या नावाने ओळखतो। त्यांचा जीवनपट मी आपल्यासमोर आता थोडक्यात उलगडून दाखवणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 1827 पुणे येथे झाला, परंतु त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कडगुण हे होतं आणि गोरे हे त्यांचं मूळ उपनाम होतं। 1834 ते 1838 पंतोजीच्या शाळेतलं मराठी शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। 1840 धनकवडीच्या खंडोजी नेवसे झगडे पाटील यांच्या सावित्री या कन्येशी त्यांचा विवाह झाला। सावित्री हिचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला आणि सावित्रीबाईंचं मूळ गाव खंडाळा तालुक्यातील नायगाव हे होय। 1841 ते 1847 स्कॉटिश मिशनरी शाळेमधलं शिक्षण महात्मांनी पूर्ण केलं। ऑगस्ट 1848 बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली। 1851 बुधवार पेठ आणि रास्ता पेठ या दोन ठिकाणी मुलींच्या शाळांची स्थापना केली। 15 मार्च 1852 वेताळ पेठेमध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली। 16 नोव्हेंबर 1852 मध्ये शिक्षण खात्याचे प्रमुख मेजर कॅडी यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्कार करण्यात आला। 1854 पुना लायब्ररीच्या स्थापनेमध्ये अत्यंत महत्वपूर्ण त्यांचा सहभाग होता। 1863 बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना त्यांनी केली। 1864 गोखले बागेमध्ये त्यांनी विधवा विवाह घडवून आणला। 1865 नाभ्यांचा संप घडवून आणला। 1865 अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला। 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली। 1875 स्वामी दयानंद सरस्वती यांची यशस्वीपणे पुण्यामध्ये मिरवणूक काढली। 1875 खतफोडी बंड केलं। 1876 ते 1882 ते पुणे नगरपालिकेचे सदस्य होते। 1882 हंटर आयोगापुढे त्यांनी त्यांची साक्ष दिली। 1888 ड्यूक ऑफ कॅनॉटनी पुण्यामध्ये जेव्हा भेट दिली होती त्यावेळेला एका साध्या शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन त्यांनी भारतीयांची दैन्यावस्था ड्यूक ऑफ कॅनॉटच्या समोर दाखवली। 11 मे 1880 राव बहादूर वडेरकर यांनी मुंबईतल्या कोळीवाडा येथे महात्मा ही पदवी त्यांना प्रदान केली। 28 नोव्हेंबर 1890 या महात्म्यांचं निधन झालं। महात्मा ज्योतिराव फुले यांना जसं आपण समाजसुधारक आणि त्यांच्या इतर कार्यासाठी ओळखतो, तसं समाजसुधारणेबरोबरच त्यांची ग्रंथसंपदा खूप मोलाची आहे आणि ती पुढील प्रमाणे आहे। 1855 तृतीय रत्न हे नाटक प्रसिद्ध झालं। 1869 ब्राह्मणांचं कसब छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा। 1873 गुलामगिरी। 1883 शेतकऱ्यांचा असूड। 1885 इशारा आणि सत्सार भाग 1 भाग 2 आणि 1891 त्यांच्या मृत्यूनंतर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे।
जिजाबाईचा पाळता हला पाळ यवनांचा पवाडा गातो शिवाजीचा।
माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी मित्रमैत्रिणींनो, तुमचा माझा हा महान भारत देश आणि बहुधा अन्य जग यातला फरक हा आहे की तिथले प्रश्न सुटतात, एक फुलस्टॉप आहे त्याच्यावर, एक फुलस्टॉप आहे। आमच्याकडे फुलस्टॉप्स असत नाहीत, नो फुलस्टॉप्स हियर, हे मार्क टलीने केलेलं वर्णन आहे। अमेरिकेमध्ये ब्लॅक्सचा प्रश्न असला
Sample complete. Ready to continue?